नमस्कार सद्गुरु सर.
नमस्कार.
हा म्हटलं ते ऑप्शन बघण्यासाठी आपण येणार होतात 2 BHK कॅट जॉईंट.
बरोबर.
मिळून जाईल ना सर तुम्हाला, सेकंड फ्लोअर मिळून जाईल, फोर्थ वगैरे मिळून जाईल, आहेत ऑप्शन तसे बघते आपल्याला. दोन्ही मिळून सर कार्पेट एरिया साधारणतः होईल तुमचा 1650 स्क्वेअर फीट. हो चांगली सर, 10/13 आहे.
लिव्हिंग
काय म्हणतात सर, सेक्टर 4 मध्ये मिळून जाईल सर. 4 मध्ये.